Hare Krishna. तर आजच्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये आपण अतिशय सुंदर अशा भगवान श्री कृष्ण जे स्वयं चैतन्य महाप्रभू आहेत यांच्या लीलेवरती चर्चा करणार आहोत. चैतन्य चरितामृत जे कृष्णदास कविराज गोस्वामी जे व्यासदेवांचेच अवतार आहेत ते चैतन्य चरितामृत मध्ये खूप सुंदररित्या या चैतन्य लीलेचं वर्णन करतात. काही दिवसापूर्वीच आपण नित्यानंद त्रयोदशी साजरी केली आणि नित्यानंद त्रयोदशी म्हणजेच जे स्वयं बलराम आहेत श्री कृष्णांचे मोठे भाऊ हेच या कलियुगामध्ये नित्यानंद प्रभू म्हणून येतात. आणि या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण अतिशय महत्वाचा असा उत्सव साजरा करणार आहोत तो म्हणजे गौर पौर्णिमा. तर अनेक पवित्र तिथी आपल्या वैष्णव दिनदर्शिकेनुसार येत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये मंगळवारी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे श्रील प्रभुपादांचे प्रिय गुरु महाराज आहेत यांचा तिरोभाव दिवस होता आणि येत्या मंगळवारी म्हणजेच परवा दिवशी ईश्वरपुरी जे चैतन्य महाप्रभूंचे प्रिय गुरु महाराज आहेत त्यांचा आविर्भाव दिवस आहे. तर ह्या ज्या पवित्र तिथी आहेत या पवित्र तिथींविषयी ऐकणं या पवित्र तिथीला या पवित्र व्यक्तिमत्त्वांचं स्मरण करणं त्याच्यावरती चिंतन मनन करणं श्रवण करणं आणि प्रार्थना करणं हे भक्तिमय जीवनातील एक महत्वाचं लक्षण एक अंग आहे. तर नक्कीच भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आणि ईश्वरपुरी हे जे दोन्हीही गुरुतत्व आहेत जे आपले गुरु शिष्य परंपरेमधले प्रमुख आचार्य आहेत यांच्याविषयी आजच्या प्रवचनामध्ये आपण थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यांच्या शिकवणीविषयी त्यांच्या व्यक्तिमहत्वाविषयी आणि त्यांच्या लीलेंविषयी जाणण्याचा प्रयत्न करूया. चैतन्य चरितामृतच्या मध्ये आदी लीलेमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी खूप सुंदररित्या चैतन्य महाप्रभू यांच्या लीलेंचं वर्णन करतायत आणि या लीलेंचं वर्णन करत असताना कृष्णदास कविराज गोस्वामी हे आपल्याला आपल्या समोर एक सुंदर अशा काल्पनिक उदाहरण ठेवतायत. कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतायत की चैतन्य महाप्रभू हे एक चालतं बोलतं कल्पवृक्ष आहे. मालाकार स्वयं कृष्ण. मालाकार म्हणजे ते स्वतः माळी आहेत. हा कशाचे माळी आहेत? ते भक्तीच्या बगीचाचे माळी आहेत. मालाकार स्वयं कृष्ण. आणि हे सांगत असताना पुढे ते सांगतात मालाकार स्वयं कृष्ण प्रेमाम्रह तरु स्वयं. कि ते स्वतःच ते तरु आहेत. दाता भोक्ता तत्फलानाम. आणि काय तर चैतन्य महाप्रभू हे सर्वांना कृष्ण भक्तीचा फळ आस्वादन करण्याकरता देतात. आणि दाता भोक्ता. भोक्ता म्हणजे ते देखील स्वतःच या भक्तीचं फळ चाखण्यामध्ये आनंद घेतात. दाता भोक्ता तत्फलानाम यस त्वम चैतन्यम आश्रये. मी अशा चैतन्य महाप्रभूंचं शरण घेतो. तर चैतन्य महाप्रभू हे स्वयं कल्पवृक्ष आहेत आणि ते असं झाड आहे जे सगळीकडे फिरतंय. नक्कीच झाड ऐकलंय, खरं असं झाड जे सगळीकडे फिरतंय हे ऐकलं नाहीये. आंब्याचा सीझन येतोय, कोकणामधलं आंब्यानं अगदी लदबदित झालेलं झाड जर का ते कोल्हापूरला आलं आंब्या सकट तर हे शक्य आहे. आध्यात्मिक जगामध्ये शक्य आहे, भौतिक जगामध्ये नाही. तर चैतन्य महाप्रभू हे असं कल्पवृक्ष आहे ज्याला प्रत्येक फांदीवरती पिकलेले आंबे लागलेले आहेत आणि सगळे A1 क्वालिटीचे, मेड इन चायनावाले नाहीत. आणि हे आंबे कसे आहेत तर हे फक्त आंबे म्हणजे घर आहे, त्यामध्ये कोई नाही. त्यामुळे चिंता करायची काहीची नाही की आपण फसू का नाही. आणि हे आंब्यानं भरलेलं झाड देवगडी हापूस आंबा किंवा रत्नागिरी हापूस आंबा ते असा भरलेलं झाड फिरतं इकडून तिकडं. ज्यांना ज्यांना फळांचं आस्वादन करायचं आहे त्यांना त्यांना दाता चैतन्य महाप्रभू ती फळं देतायत. घ्या प्रभू, किती हवी आहेत, किती डझन हवी आहेत, आणि किमतीची काळजी करायची आवश्यकता नाही. हा, जसं कोल्हापूरच्या मार्केट यार्डामध्ये साधारण 3-4 आठवड्यापूर्वीच पहिला आंबा आला 4,000 रुपये डझन, खाणार आहे नाही ना? आणि असा आंबा खाण्याकरता घेतला आणि जर का तो खराब निघाला तर मग हार्ट अटॅक. तर चैतन्य महाप्रभू दाता भोक्ता, दाता आहेत ते द्यायला तयार आहेत, ते द्यायला लागलेत, आणि भोक्ता ते स्वतः पण त्याचं आस्वादन करतायत. दाता भोक्ता तत्फलानाम. तर हे जे चैतन्य महाप्रभू रूपी वृक्ष आहे हे अद्भुत वृक्ष आहे. या चैतन्य महाप्रभू जय श्री श्री राधा गोपीनाथ जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की. तर हे जे अद्भुत वृक्ष आहे हे सर्वत्र फिरत आहे आणि चैतन्य महाप्रभू स्वतः या वृक्षाचे माळी आहेत. मालाकार ही स्वयं कृष्ण. आता चैतन्य महाप्रभू स्वतः ते वृक्ष पण आहेत, त्याचे माळी पण आहेत, आणि त्या वृक्षाचं जे खोड आहे ते देखील चैतन्य महाप्रभूच आहेत. मात्र या वृक्षाचं जे खोडाचा नंतरचा जो भाग आहे ते वृक्षाचं खोड दोन फांद्यांमध्ये विभागलं गेलेलं आहे. एक फांदी आहे अद्वैत आचार्य यांची आणि त्यांच्यापासून पुढे जाणारा संप्रदाय, आणि दुसरी फांदी आहे नित्यानंद प्रभूंची. तर हे खोड आंब्याचं झाडाचं पुढे दोन भागात विभागलं गेलेलं आहे. एक फांदी म्हणजे अद्वैत आचार्य आणि दुसरी फांदी म्हणजे नित्यानंद प्रभू. यातील एका फांदीवरती अतिशय महत्वाची एक आपल्याकरता फांदी आहे ती पुढं, ती म्हणजे माधवेंद्रपुरी. माधवेंद्रपुरी प्रभू हे जे चैतन्य महाप्रभूंचेच या झाडावरचं एक महत्वाचा भाग आहे. आणि मग पुढं या माधवेंद्रपुरीचे जे शिष्य आहेत ते पुढं ईश्वरपुरी आहेत, आणि ईश्वरपुरींचे शिष्य कोण आहेत? चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूंचे शिष्य कोण आहेत? सहा गोस्वामी आणि त्याच्या पुढे 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 करत भक्ती विनोद ठाकूर, त्याच्यानंतर गौर किशोरदास बाबाजी आणि भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूर। तर हे झाड काय आहे मी आपल्याला कल्पना दिली आणि या झाडावरती या प्रमुख फांद्या ज्यांच्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत त्या कुठल्या आहेत। एक आहे ईश्वरपुरी आणि दुसरे आहेत भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूर। तर असं हे सुंदर वृक्ष आहे, चैतन्य महाप्रभू स्वयंच हे वृक्ष आहेत, मालाकार स्वयं कृष्ण। तर हे दोघही हे जे अद्भुत व्यक्तिमत्व आहेत ईश्वरपुरी व भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूर, हे दोघही गुरुतत्व आहेत। आपल्या ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायामध्ये या दोघांनाही विशेष महत्व आहे। भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना एकदा प्रश्न विचारण्यात आला, त्यांच्या शिष्यांनीच एकाने प्रश्न विचारला की गुरु म्हणजे कोण, आणि त्याचं सुंदररित्या उत्तर सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांनी दिलं। ते म्हटले, गुरु म्हणजे तो व्यक्ती जो भौतिक मृत्यूपासून शिष्याचं संरक्षण करतो। पुढे ते म्हटले, गुरु म्हणजे तो व्यक्ती ज्याच्याकडे गेल्यानंतर परत दुसऱ्या कुणाकडेच जायची आवश्यकता नाही, तो म्हणजे गुरु। पुढे ते म्हटले, गुरु म्हणजे तो व्यक्ती जो आपल्या शिष्यांच्या जन्म मृत्यूचं चक्र जे आहे ते नाहीस करू शकतो, नाहीस करतो, तो म्हणजे गुरु। पुढे ते परत म्हटले की गुरु म्हणजे तो व्यक्ती जो शिष्याला गवताच्या पात्यापेक्षाही कसं नम्र व्हायचं हे शिकवतो आणि त्याचबरोबर वृक्षापेक्षाही कसं सहनशील बनायचं हे जो शिकवतो तो म्हणजे गुरु। परत ते पुढे म्हटले की गुरु म्हणजे तो व्यक्ती जो प्रत्येकाच्या मुखामध्ये कृष्ण नाम आणि कृष्ण कथा हे आणतो। आता अशा अनेक व्याख्या त्यांनी गुरूंच्या केल्या। हेच भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना दुसऱ्या एका ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला की भक्तीमध्ये प्रगती करण्याकरता संन्यास घेणं आवश्यक आहे का? त्यांचं उत्तर होतं, नाही, अजिबात नाही। आणि त्यांनी मग सांगितलं की खरा संन्यास म्हणजे काय। ते म्हटले, खरा संन्यास म्हणजे पूर्णपणे श्री गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं, श्री गुरूंच्या आज्ञा आपल्या जीवनामध्ये प्राणधन समजणं, त्याप्रमाणे जगणं हा खरा संन्यास आहे। पहा किती स्पष्ट आणि महत्वाचं उत्तर आहे। ते म्हणत होते की संन्यास हा काही फक्त बाह्य कपडे घालण्याचं लक्षण नाही आहे, संन्यास हे भावनेची स्थिती आहे। जर का एखाद्या व्यक्तीनं प्रमाणित गुरुला पूर्ण शरण जाऊन त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन जर का तो करत असेल तर तो व्यक्ती कुठल्याही वर्ण किंवा आश्रमामध्ये असू दे तो संन्यासी आहे। आणि असा संन्यासी व्यक्ती भगवत धामात जाऊ शकतो। आणि श्रील प्रभुपाद यांनी आपल्या गुरु महाराजांना प्रसन्न करण्याकरता सर्व काही केलं। गुरु महाराजांनी त्यांना जी इच्छा, त्यांना जी आज्ञा दिली होती की तू शिकलेला आहेस, तू इंग्लिश भाषा चांगली जाणतोस, तू हा चैतन्य महाप्रभू यांच्या शिकवणीचा प्रचार पाश्चात्य जगामध्ये जाऊन इंग्लिश भाषेमध्ये कर. श्रील प्रभुपाद ज्या वेळेला पहिल्यांदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना भेटले, श्रील प्रभुपादांचा मित्र हा त्यांना घेऊन गेलेला. एका घराच्या छतावरती तो सत्संग कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये प्रभुपादांना म्हणजेच त्यावेळेला अभयला पाहिल्यानंतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले की तू प्रचार कर इंग्लिश भाषेमध्ये. 1922 ची ही गोष्ट. त्यावेळेला अभय यांनी वाद घातला, म्हटले आज देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची आवश्यकता आहे. आणि अतिशय सुंदर आणि स्पष्टरित्या भक्ती सिद्धांत सरस्वतींनी अभयचं प्रत्येक म्हणणं खोडून काढलं. त्या क्षणी अभय म्हणजे श्रील प्रभुपाद यांच्या हृदयामध्ये ठामपणे ते बसलं की हा व्यक्ती प्रमाणित आहे, हा व्यक्ती अतिशय बुद्धिमान आणि प्रमाणित आहे, आणि याच्या हातामध्ये चैतन्य महाप्रभूंचं हे आंदोलन असल्यामुळं या आंदोलनाला अतिशय उज्ज्वल भविष्य आहे. आणि भक्ती सिद्धांत सरस्वतींनी हे जे काही अभय म्हणजे प्रभुपादांना जे आज्ञा दिली होती या आज्ञेवरती ते दिवस रात्र चिंतन करत होते. आणि वयाच्या 69व्या वर्षी प्रभुपाद अमेरिकेला गेले. त्यांच्या गुरूंची ही आज्ञा प्रत्यक्ष रूपाने उतरवण्याकरता. त्याच्या आधी ते पालन करत नव्हते का? करत होते. सत्स्वरूप महाराज खूप सुंदररित्या लिहितात की 69व्या वर्षी ते अमेरिकेत गेले. खरं त्याच्या आधीचे सर्व वर्ष प्रभुपाद ही गोष्ट करण्याची तयारी करत होते. त्यामुळं श्री गुरूंना प्रसन्न करणं हे भक्तिमय जीवनाचा सार आहे. आणि गुरूंना कसं प्रसन्न करू शकतो? तर गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर साधी सोपी गोष्ट आहे की त्यांच्या आज्ञेचं पालन करणं. अनेकदा हा आपल्याला प्रश्न असतो की मी जे काही करतोय किंवा मी जे काही करतेय यावरती भगवान श्री कृष्ण प्रसन्न आहेत की नाहीत हे कसं ओळखायचं? हा असतो का अनेकदा प्रश्न? प्रत्येक साधकाला हा प्रश्न असतो. तर खूप सोपा आहे. आपण जे काही आध्यात्मिक जीवनाचं पालन करतोय त्यावरती भगवान श्री कृष्ण प्रसन्न आहेत की नाहीत हे जाणणं खूप सोपं आहे. जर का आपल्या साधनेवरती, आपल्या वागण्यावरती आणि आपल्या आचरणावरती सर्व वैष्णव खुश असतील तर गुरु खुश आहेत, आणि गुरु खुश असतील तर भगवान श्री कृष्ण खुश आहेत. हे एवढं सोपं आहे. त्यामुळं हे आपल्या आपणच जाणू शकतो की माझं वागणं, माझं आचरण याच्यावरती मी खुश आहे का? इतर वैष्णव जे भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत ते संतुष्ट आहेत का? आणि हो तसं असेल तर गुरु संतुष्ट आहेत, आणि गुरु संतुष्ट आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण संतुष्ट आहेत. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद हे खूप सुंदररित्या या छोटे छोटे प्रसंग जे आहेत, भक्तीतले महत्वाचे जे सिद्धांत आहेत ते कथेच्या रूपात सांगायचे की कसं महत्वाचं आहे. तर एक अशी सुंदर कथा त्यांनी जी सांगितलेली आहे की एक व्यापारी असतो, धान्याचा व्यापारी, किराणा मालाचा व्यापारी, मोठा व्यापारी असतो, भरपूर पैसा कमवलेला असतो. त्याला दोन मुलं असतात. एका मुलाचं नाव लालू प्रसाद नाही, आणि दुसऱ्या मुलाचं नाव काळू. हा, तर लालू आणि काळू हे दोघं त्या व्यापाराचे हृदय असतं. हा, हृदय एकच असतं, लालू काळू दोघं आहेत. हे लालू आणि काळू सगळं काही असतात. खरं ज्याप्रमाणे आपण बघतो की अतिशय गर्भ श्रीमंत व्यापाराची मुलं शेवटी खराबच झालेली असतात, त्याचप्रमाणे हा लालू आणि काळू लहान असतात. खरं वाईट सवय, मोठ्यांचं ऐकणं नाही, काहीही सांगितलं तर त्याच्या विरुद्ध करणं, हे त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं. आणि हो, अभ्यासात अभ्यासात तर ते असे काही ढ असतात की विचारू नका. हा, वडिलांना चिंता एकच की भले हे अभ्यास शिकू देत नको शिकू देत, उद्या एक काउंटर तर त्यांनी चालवलं पाहिजे. एवढा मी जीव प्राण ओतून हा व्यवसाय सगळा सेट केलाय तो तर चालवला पाहिजे, त्यामुळे ह्यांना कमीत कमी थोडं तरी गणित आलं पाहिजे का, हिशोब करण्याकरता. आणि दुसरं तराजूचं वजन बरोबर की चुकीचं हे तरी ते शिकले पाहिजेत, किंवा वजन कसा करायचं एवढं दोन तरी शिकले पाहिजेत, एक ते शंभर आकडे आणि तराजू कसा तोलायचा एवढं शिकलं की बास. सगळे प्रयत्न करून लालू काळू काय हे शिकत नाहीत. शेवटी लालू काळूचे वडील एक अतिशय स्पेशल पगार देऊन व्यक्तीला ठेवतो, तो देखील थोड्याच दिवसामध्ये त्याला लाळू का काळू पळवून लावतात. मग कोणच यायला तयार नसतं, कोणच यांची जबाबदारी घ्यायला तयार नसतं, शिक्षक म्हणून जबाबदारी घ्यायला तयार नसतं. शेवटी तो व्यापारी घोषणा करतो की जो कोणी यांना या दोन गोष्टी शिकवेल त्याला मी माझ्या धंद्यातील अर्धा भाग देणार. बाप रे, शेवटी एक गरीब म्हातारा व्यक्ती हे ऐकून पुढे येतो, जबाबदारी घेतो, आणि तो म्हातारा व्यक्ती शिक्षक म्हणून त्या दिवसापासून रुजू होतो. तो दिवस आणि रात्र तिथंच राहणार, लालू काळू बरोबरच राहणार, उठणार, झोपणार, एकत्र सगळं करणार, जेणेकरून ते शिकतील असं ठरतं. ते ठरल्यानंतर लालू काळूला तो व्यक्ती म्हातारा व्यक्ती बुद्धिमत्तेनं शिकवू लागतो. खरं त्यांनी जणू काही वचनच घेतलं असतं की आम्ही शिकणारच नाही. एके दिवशी हा म्हातारा व्यक्ती म्हणजे शिक्षक आणि लालू काळू फिरायला बाहेर पडतात. फिरायला बाहेर पडल्यानंतर शिक्षक लालूला म्हणतो, लालू लालू बघ कोण येते तिकडनं. गाय येते. अरे अरे, गायीला पाय किती. लालू मोजायला लागतो, एक दोन तीन. काळू म्हणतो, थांब लालू, हा या शिक्षकाचा चॅप्टर पण आहे. गोड बोलून असं एकात एक घालून हा शिक्षक आपल्याला आकडे शिकवतोय, अजिबात शिकायचं नाही. तो तीन म्हणतोय आणि बस सोडून देतोय, परत काय मोजत नाही. पुढे हे फिरून येतात, आल्यानंतर थकलेले असतात. एका खोलीमध्ये तिघही थोडे लोळत असतात. लोळायला लागल्यानंतर लालू आणि काळू हे दोघंही जण घोरायला लागतात, खोटच घोरायला लागतात, जणू काही झोपले आहेत हे दाखवण्याकरता. शिक्षकाला वाटलं हे झोपलेत, थोडा वेळ आपण देखील विश्रांती घेऊया, वयस्कर असतात, ते देखील थोडी झोप घेतात, डुलकी लागते. आता लालू आणि काळू हे छोटे जरी असले तरी चुकीच्या सवयी सगळ्या पहिल्यापासून लागलेल्या असतात. शिक्षक झोपलेले आहेत हे पाहून दोघं उठतात, खोलीच्या बाहेर जातात, मस्तपैकी बिडी ओढतात आणि परत खोलीमध्ये येतात. आत आल्यानंतर खोलीभर घमघमाट झालेला असतो, खिडकीतनं वास आत आलेला असतो, दोघांच्याही हाताला वास असतो बिडी ओढलेल्याचा, आणि परत झोपलेल्याचं नाटक करतात. शिक्षकांना जाग येते आणि बघतात तर काय, वास यायला लागलाय बिडीचा, बघतायत कुठनं यायला लागलाय, हे दोघं जण तरी झोपलेत, ह्यांच्या जवळ जाईल तसा वास जास्तच येत असतो. ह्यांच्या हाताचा वास घेतात तर हाताला तर घमघमाटच सुटलेला असतो. शिक्षक चिडतात आणि उठवतात, काय झालं काय झालं, कोणी बिडी ओढली, कोणी ओढले बिडी इथं. लोक आळू जणू काय आत्ताच झोपेतनं उठतात. आम्हाला नाही माहीत, आम्हाला कसं माहितीये, आम्ही तुमच्या आधीच झोपलो नाही का सर. मग बिडीचा वास कसा येतोय आम्हाला काय माहित, कोणतं ओढलं असेल. तुमच्या दोघांच्या हाताला कसा येतोय, हा आमच्या हाताला. हा लालू काळू म्हणतायत की काय आहे, दुसऱ्या कोणाला तरी वाईट सवय असणार आहे, खरं त्यांनी ते लपवण्याकरता आमच्या हातनं बिडी ओढली. आणि हे सगळं ऐकल्यानंतर शिक्षक पण हैराण होतो आणि लालू काळूचे वडील सुद्धा. भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूर खूप सुंदररित्या हे सांगतात की ज्यांना आध्यात्मिक जीवन खरं काय आहे हे जाणूनच घ्यायचं नाहीये, असे व्यक्ती कधीच गुरूंचा स्वीकार करत नाहीत आणि प्रमाणित गुरूंचा तर कधीच नाही. त्यांचं आध्यात्मिक जीवन हे फक्त त्यांच्या मनगढन गोष्टींवरती आधारित असतं. आणि ह्याच्याच विरुद्ध ज्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची आहे ते एका प्रमाणित गुरुचा आश्रय घेतात. प्रमाणित गुरुचा आश्रय घेतल्यानंतर ते त्या गुरुला संतुष्ट करू पाहतात आणि संतुष्ट करण्याकरता गुरूंनी जे काही सांगितलेलं आहे त्या सदवचनांचं पालन करतात. आणि हीच आध्यात्मिक जीवनामधील प्रगतीची किल्ली आहे. तर भगवद्गीतेमध्ये देखील अर्जुन ज्या वेळेला पहिल्या युद्धाच्या आधी जे प्रसंग आहेत त्या प्रसंगांमध्ये अर्जुन भगवान श्री कृष्णांना उलट बोलतोय किंवा भगवान श्री कृष्णांशी मतभेद करतोय, वाद घालतोय. का? कारण भगवंत सांगतात अर्जुना युद्ध कर, ही माझी इच्छा आहे, हे धर्माचं मत आहे, ही काळाची गरज आहे. आणि भगवान श्री कृष्ण अर्जुनाला हे सांगतायत आणि अर्जुन भगवंतांना हे सांगतोय की कसं युद्ध न करणं योग्य आहे, युद्ध केल्यामुळं कसं सगळीकडे विनाशच आहे, कशा प्रकारे मी स्वतः दुःखी होईन आणि कशा प्रकारे समाजामध्ये गोंधळ होईल, त्यामुळे हे कृष्ण हे युद्ध करणं मी योग्य नाही. तर अर्जुन आणि श्रीकृष्णांचे हे जे संवाद सुरू आहेत हे संवाद गुरु आणि शिष्यामधले नाही आहेत. भगवद्गीतेच्या सुरुवातीला हे संवाद मित्र मित्रांमधले संवाद आहेत. या ठिकाणी श्रीकृष्णांना अर्जुन स्वतःचा मित्र समजतोय आणि म्हणून असा वाद घालतोय. खरं अर्जुन एका स्थितीला आल्यानंतर पूर्णपणे गोंधळून गेलेला आहे. हरे कृष्ण. तर अर्जुन पूर्णपणे गोंधळून गेलेला आहे आणि मग एका ठिकाणी आल्यानंतर अर्जुन म्हणतोय हे कृष्ण क्षमा कर मला, मी आतापर्यंत तुला माझा एक मित्र समजत होतो आणि मित्राप्रमाणे वाद घालत होतो, वागत होतो, क्षमा कर, मी पूर्ण विचलित झालोय, मी पूर्ण गोंधळून गेलोय, मला चांगलं वाईट योग्य अयोग्य बरोबर चुकीचं काय आहे हे कळत नाहीये, मला तू सांग हे भगवंता काय माझ्यासाठी चांगलं आहे. कर्पण्य दोषो पहता स्वभावा पृष्यामितम धर्म समूढ चेतः. अर्जुन ज्या या क्षणी भगवंतांना शरण येतो आणि भगवंतांना गुरु म्हणून स्वीकारतो आणि मग या श्लोकानंतर भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करतात, त्याचप्रमाणे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील जोपर्यंत आपण प्रमाणित गुरूंचा आश्रय घेत नाही तोपर्यंत आपलं आध्यात्मिक जीवन हे तथाकथितच राहतं. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रमाणित गुरूंचा आश्रय आणि त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक जीवनातील वाटचाल हे अतिशय आवश्यक आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर असंच हे सुंदररित्या दुसऱ्या एका कथेतून सांगतात की एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत असतो. त्याला अनेक मुली असतात. या मुलींचं लग्न करणं तर खूप पुढची गोष्ट. खरं रोज घरामध्ये पुरेसं सगळ्यांना खाऊ घालण्याकरता पण नसतं. त्यामुळं हा ब्राह्मण भिक्षुकी करत असतो. खरं गावातील लोक त्याला काहीही देत नसतात. का? कारण गावातील लोकांना हे वाटत असतं की हा ब्राह्मण नाटक करतोय, हा खोटं वागतोय, ह्याच्याकडं भरपूर काही आहे, ह्याच्याकडं भरपूर मोठी संपत्ती आहे, खरं हा खोटं वागतोय आणि हा गरिबीचं नाटक करतोय, म्हणून त्याला कोणच काय देत नसतं. पोटामध्ये भुकेची आग आणि घरामध्ये चूल पेटणार नाही अशी स्थिती. या स्थितीमध्ये हा ब्राह्मण ज्या वेळेला असतो त्यावेळेला एक अतिशय दिव्य ब्राह्मण त्याच्याकडे येतो. हा दिव्य ब्राह्मण या ब्राह्मणाकडून त्याची सर्व व्यथा ऐकून घेतो आणि ऐकून घेतल्यानंतर हा ब्राह्मण या गरीब हा ब्राह्मण गुरु या गरीब ब्राह्मणाला सांगतो की हे बघ, तुझ्या वडिलांनी तुझ्याकरता अतिशय मोठा खजाना सोडलेला आहे. हा गरीब ब्राह्मण म्हणतो, काय खजाना? तो म्हणतो, होय, आणि तो खजाना तुझ्या घराच्या अंगणामध्येच आहे. तू ते खण आणि खोदल्यानंतर तुला तो खजाना लगेच मिळून जाईल. हा गरीब ब्राह्मणाला हे ऐकल्यानंतर खूप आनंद होतोय. लगेचच तो या कार्याला लागतो. आपल्या घराच्या जे गरीब झोपडी असती त्या घरामध्ये तो जातो आणि घराच्या दक्षिण दिशेला तो खोदायला लागतो. आणि खोदायला लागल्या हा दिव्य ब्राह्मण जो या त्याचा गुरु असतो तो सांगतो, हे बघ, या दिशेला खोदू नकोस. या दिशेला खोदल्यानंतर तुला विषारी प्राणी यातनं जमिनीतून बाहेर येणार आणि ते चावणार आणि तुझा मृत्यू पण येईल. इथं नको खोदूस. गरीब ब्राह्मण म्हणतो, ठीक आहे. गरीब ब्राह्मण लगेचच खोदत असलेल्या दिशा सोडतो आणि त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला खोदायला लागतो. उत्तर दिशेला खोदायला लागतो आणि उत्तर दिशेला खोदायला लागल्यानंतर हा गुरु ब्राह्मण येऊन सांगतो, इथं नको खोदूस, इथं खोदू नकोस. तू इथं खोदल्यानंतर इथून विषारी साप येणार आणि ते तुला चावणार आणि तुझा मृत्यू येईल. तो म्हणतो, ठीक आहे, मी कुठं खोदू मग? हा गरीब ब्राह्मण मग पुरत पश्चिम दिशेला खोदायला जातो. पश्चिम दिशेला खोदायला लागल्यानंतर हा गुरु ब्राह्मण येऊन सांगतो, इकडं पण खोदू नकोस, कारण इथं तुझ्या वडिलांनी या इथल्या असलेल्या संपत्तीचं रक्षण करण्याकरता इथं काही भूतांना ठेवलेलं आहे. इथं खोदलास तर इथून भूत बाहेर येणार आणि ते तुला झपाटतील. तू आता एकच दिशा राहिलेली आहे, पूर्व दिशेला खोद. हा गरीब ब्राह्मण पूर्व दिशेला खोदायला लागतो आणि खोदत खोदत थोड्याच वेळामध्ये त्याला हा अतिशय अमूल्य त्याच्या वडिलांनी सोडलेला खजाना प्राप्त होतो. आणि तो खजाना असतो तरी काय? तो खजाना एवढा काही असतो की या जगातील सगळी संपत्ती जरी एकत्र केली तरी त्या खजान्याच्या तुलनेमध्ये ती काहीच नसणार, एवढा तो खजाना. या गरीब ब्राह्मणाला आनंद होतो. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर याचं तात्पर्य देतात. ही कथा स्वयं चैतन्य महाप्रभू यांनी सांगितलेली आहे. आणि ही कथा ते आपल्या सर्वांसाठी सांगतायत. ते सांगतायत या भौतिक जगामध्ये आनंदाचा शोध घेण्याकरता आपण सर्व गरीब लोक प्रयत्नशील आहोत. आपला एवढा प्रयत्न सुरू आहे, एवढा प्रयत्न सुरू आहे की आनंद चाखण्याकरताचा प्रयत्न. आणि मग असे प्रयत्न करत असताना श्री गुरूंच्या कृपेनं आपण आध्यात्मिक व्यक्तीच्या संपर्कात येतो. हा आध्यात्मिक व्यक्ती म्हणजे हा दिव्य ब्राह्मण. आणि हे आध्यात्मिक व्यक्ती श्री गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात की खरं धन, खरी संपत्ती आहे तरी काय, ती कशी प्राप्त करायची, ती कुठं उपलब्ध आहे, ती आपल्यासाठी कोणी सोडलेली आहे. श्री गुरु आपल्याला सांगतात, श्री गुरु सांगतात की आपले वडील हे गर्भश्रीमंत आहेत. ऐश्वरस्य समग्रस्य वीरस्य यशश्रीय ज्ञानम वैराग्यम, हे आपले वडील जे गर्भश्रीमंत आहेत ते तुमच्या माझ्यासाठी खजाना सोडून गेलेत. आणि मग आपण या खजाना शोधायला लागतो. हा खजाना शोधत असताना आपण उकरायला लागतो. आणि मग आपले गुरु आपल्याला सांगतात सांभाळून, या दिशेला नाही, या दिशेला जर का आपण भक्तीमध्ये गेलो, म्हणजेच कुठली दिशा, जर का आपण कर्मकांडामध्ये भक्ती समजलो, कर्मकांड म्हणजेच भक्ती समजून त्या दिशेला पुढे गेलो आणि त्याच्या फळाची अपेक्षा केली, तर ते विषारी विषारी प्राणी आपला वध करतील. त्यामुळे इकडं नाही. मग आपण दुसऱ्या दिशेला खोदायला लागतो. आणि श्री गुरु आपल्याला परत तिथं देखील चेतावणी देऊन सांभाळतात की दुसऱ्या दिशेला जर का आपण ज्ञानाच्या पाठीमागं लागून वैराग्य, खोटं वैराग्याच्या प्रगत दिशेनं जायला लागलो आणि भक्ती आणि वैराग्य हे न समजून घेताच वैराग्याचं पालन करायला लागलो, तर ते विषारी सापाप्रमाणे आहे. मग आपण तिसऱ्या दिशेला खोदायला लागतो आणि मग गुरु आपल्याला तिथं देखील सांभाळतात आणि ते म्हणतात इकडं पण नाही. इकडं खोदणं म्हणजे योग मार्ग आहे. आणि जर का आपण भक्तीला चुकून भक्ती मार्गावरती जात असताना दुसरीकडेच योगाकडे निघून गेलो, अष्टांग योग पद्धती तिकडे जर का आपण घुसलो तर तिकडे आपल्याला ती भूत खाऊन टाकतील, त्यामुळे हे पण योग्य नाही. आणि मग आपले गुरु हे आपल्याला रोज मार्गदर्शन करत काय सांगतात, प्रेमा प्रमार्थो महान, की खरी भक्ती आहे काय, खरं धन आहे काय. खरं धन आहे की हरे कृष्ण महामंत्र याचा जप करणं, सत्संग करणं, भागवत धर्माचं पालन करणं, भगवद्गीतेचं वाचन करणं, हा खरा धर्म आहे. आणि ते खरे गुरु आपल्यासारख्या गरीब व्यक्ती जो आनंदाच्या शोधात आहे त्याला अशा प्रकारे मार्गदर्शन करतात. म्हणून संप्रदाया विहीनाये मंत्रस्ते निष्फल मत, की जर का प्रमाणित गुरु जो संप्रदायामधून येतो त्याच्याकडून आपण आध्यात्मिक ज्ञान नाही घेतलं, संप्रदायामधून आलेल्या गुरूंकडनं आपण जर का मंत्र नाही घेतला, मंत्रस्थे निष्फल मत, त्या मंत्राला ताकद नाही राहत. त्यामुळं प्रमाणित गुरूंचा आश्रय घेणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि जर का प्रमाणित गुरूंचा आश्रय नाही आपण घेतला तर आपली भक्ती ही एक प्रकारे टाइमपासच राहतो. आणि आज आपण या भौतिक जगामध्ये पाहतो की अनेक आध्यात्मिक संस्था आहेत आणि त्या अनेक तथाकथित आध्यात्मिक संस्थेमध्ये जाणारे अनेक लोक आहेत. आणि प्रत्येक आध्यात्मिक संस्था हेच सांगते की आम्ही सर्वात श्रेष्ठ, आणि त्या संस्थेतील लोक म्हणतात की आम्ही सर्वात श्रेष्ठ शिष्य. खरंच संप्रदाय नसेल तर त्यांच्या कुठल्याच कार्याला कुठल्याच मंत्राला काहीही अर्थ नाही. तर ज्याप्रमाणे मी सांगितलं की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे आपल्या गुरूंना किती महत्व द्यायचे, कारण तेच सांगतायत की गुरूंना प्रसन्न करणं म्हणजे सर्व काही. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे अतिशय महान विद्वान, शुद्ध भक्त तर आहेतच, खरं अतिशय महान पंडित असं सांगितलं जातं. की शेक्सपियरची वोकॅबलरी म्हणजे एखादा व्यक्ती किती इंग्रजी शब्द जाणतो याला वोकॅबलरी म्हणतात. तर शेक्सपियरची वोकॅबलरी काहीतरी 38,000 कि 40,000 शब्दांची होती आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची इंग्लिश शब्दांची वोकॅबलरी हे 85,000 कि 88,000 शब्दांची होती. आणि हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी कोणाकडनं दीक्षा घेतलेली? गौर किशोरदास बाबाजी, जे भौतिक दृष्ट्या काही शिकलेले नव्हते, बर जे अतिशय मोठे गुरु प्रसिद्ध गुरु होते असे पण नाही. गौर किशोरदास बाबाजी हे शुद्ध भक्त महाभागवत. खरं ते कुठेही राहायचे? कोंडाळ्यावरती राहायचे, जिथं मुताऱ्या आहेत त्या मुताऱ्यांच्या शेजारी जाऊन राहायचे आणि तिथं जाऊन जप करायचे, तिथंच उकिरड्यावरती बसायचे. आणि या गौर किशोरदास बाबाजींकडनं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी दीक्षा घेतलेली, कारण गौर किशोरदास बाबाजी हे शुद्ध भक्त महाभागवत. आणि एके दिवशी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना त्यांच्या शिष्यांनी प्रश्न विचारला की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, तुमच्या प्रवचनातनं जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता त्यावेळेला तुमच्या प्रवचनातनं असे शब्द येतात की कधी कधी त्या शब्दांना त्या शब्दांचा अर्थ पाहण्याकरता डिक्शनरी उघडली तर त्या डिक्शनरीमध्ये पण ते शब्द नसतात. हा, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची इंग्रजी पुस्तकं जर का बघितली ना तर एक ओळ वाचल्यानंतर कमीत कमी एक तास डिक्शनरीतल्या शब्दांचा अभ्यास करायला लागेल असे त्यांचं इंग्रजी आहे, प्रभुपादांचे जे गुरु. तर भक्ती सिद्धांत सरस्वतींना हा प्रश्न विचारला की काय हे तुम्ही जे शब्द इंग्रजी बोलता ते कुठल्या डिक्शनरी मध्ये आहेत, कुठलं येतात कुठलं हे शब्द? आणि या प्रश्नाचं उत्तर देत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले की माझी डिक्शनरी म्हणजे माझ्या गुरु महाराजांच्या चरण कमलांची धूळ, तिथं माझी खरी डिक्शनरी आहे. आणि गौर किशोरदास बाबाजी यांचे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे एकमेव शिष्य, त्यांना दुसरा कुठलाही शिष्य नव्हते. आणि ज्या वेळेला भक्ती सिद्धांत सरस्वती प्रवचन द्यायचे त्यावेळेला गौर किशोरदास बाबाजी कोपऱ्यात येऊन बसायचे आणि आपल्या शिष्याचं प्रवचन ऐकून गदगदित होऊन आनंदी होऊन जायचे आणि म्हणायचे पहा माझे प्रभू म्हणजे पहा माझे स्वामी कसे प्रवचन देतायत. ही स्थिती होती. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती काय म्हणतात, माझी डिक्शनरी म्हणजे माझ्या गुरूंच्या चरण कमलांशी असलेली धूळ. पहा, आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी जो प्रभुपादांना आदेश दिला प्रभुपादांनी तो आदेश पालन करण्याकरता स्वतःचं जीवन तयार केलं आणि पाश्चात्य देशात अमेरिकेत गेले. हा, ज्यावेळेला युद्ध केलं जातं ना तर युद्ध करण्याकरता पण वेगवेगळ्या प्रकारे युद्ध केलं जातं, किंवा कुस्ती पण आता कोल्हापूरमध्ये कुस्ती असते, कुस्तीला पण वेगवेगळे गट असतात बरोबर. एक असते फेदरवेट चॅम्पियन, फेदरवेट म्हणजे फेदर म्हणजे पंख, ते किडकिडीत पहलवान असतात असे काहीतरी, त्यांच्यात कुस्ती. नंतर असतात हेवी वेट चॅम्पियन, सुपर हेवी वेट चॅम्पियन. हा, कारण कुस्ती पण तशीच लावली जाते. असं नाही आहे की ते कुठले जपान किंवा चायना मधल्या सुमोंची आणि माझी कुस्ती लावतील, हे ते म्हणतील हे काय अपमान आहे हा. माझा नाही, त्या सुमोनचा अपमान आहे की मी त्यांच्याबरोबर कुस्ती खेळायला जाणं. हा जणू जेने काही काय मोठा समोर एक डास आहे आणि त्या डासाला मारण्याकरता मोठी तोफ आणलेली आहे. ते काय त्या डासाला मारण्याकरता तोफ तसं काहीतरी. तर प्रभुपाद आपल्या गुरूंचं वचन पालन करण्याकरता अमेरिकेत गेले. अहो ही अमेरिका म्हणजे अख्ख्या जगाचं मायेचं साम्राज्य. दिल्लीमधनं जसं इथं राजकारण हलवलं जातं ना भारतात, तसं अमेरिकेतून पूर्ण जगाचं राजकारण हलवलं जातं. आणि त्यात पण न्यूयॉर्क म्हणजे दिल्ली तिथली, आणि या न्यूयॉर्क मधली पण ती 26 सेकंड अव्हेन्यू म्हणजे अख्खी मेन गल्ली जिथनं सगळं जगाचं चहल पहल होती. पैशाच्याच भाषेमध्ये बोलायचं झालं तर जे कोणी या पैशाच्या पाठीमागं लागलेत त्यांचं लक्ष असतं कुठं? कुठं असतं? ते शेअर बाजार तिथं चालते ना, तिथं सगळं त्यांचं लक्ष असतं. मुंबईतला शेअर बाजार, आणि मुंबईतला शेअर बाजार कुठं लक्ष असतं? अमेरिकेतल्या शेअर बाजारावरती. तसंच मायेची ही दुनिया, इथले जे कोणी लोक आहेत ज्यांना मायेची शरण घ्यायची आहे त्यांचं लक्ष मुंबईकडे असतं, बॉलिवूड. खरं बॉलिवूड मधल्यांचं लक्ष हॉलिवूड मधल्यांकडे असतं. हा आणि आपण त्या तिथलं कॉलिवूड, आपलं इथंच आहे स्टुडिओ. हा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज ज्यावेळेला पहिल्यांदा इथं आले आपले भूमिपूजन करायला, त्याला ते विचारत होते म्हणजे त्यांनी हे पाहिलं हे काय आहे एवढं मोठी बिल्डिंग. मी म्हटलं महाराज तुम्ही बॉलिवूड ऐकलंय मुंबईतलं, हॉलिवूड ऐकलंय कारण तुम्ही अमेरिकेतले, तसं एक कॉलिवूड आहे म्हटलं मी. महाराजांना काय कळलं नाही काय काय चाललंय. तर प्रभुपाद अमेरिकेत गेले, न्यूयॉर्क मध्ये गेले आणि ती 26 सेकंड अव्हेन्यूला गेले आणि तिथं जाऊन ललकारलं प्रभुपादांनी. तिथं जाऊन मायेला ललकारलं आणि तिथं युद्ध केलं प्रभुपादांनी वयाच्या 70व्या वर्षी. खिशात 40 रुपये घेऊन, बरोबर एक सुद्धा शिष्य नाही, एक सुद्धा गुरुबंधू नाही किंवा कोणाचाही आधार नाही. श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरूंना प्रसन्न करण्याकरता, गुरूंनी दिलेला आदेश पालन करण्याकरता आणि गुरूंच्या कृपेवरती पूर्ण श्रद्धा आणि भगवंतांच्या हरिनामामध्ये पूर्ण श्रद्धा असल्यामुळं कुठं जाऊन ललकारलं पहा. डायरेक्ट न्यूयॉर्क मध्ये जाऊन ललकारलं मायेला आणि तिथून त्यांनी सुरू केलं. रामदेव बाबा सगळ्यांना माहिती आहेत. कुणाला माहित नाहीत का? सगळ्यांना माहिती आहेत. माझी मुलगी विलासिनीच्या गॅदरिंगला मी गेलेलो 15-20 दिवसापूर्वी. गॅदरिंग मधलं पहिलंच गाणं सुरू झालं, हा वंदे मातरम, की भारताचं. आणि त्या वंदे मातरम गाण्यामध्ये एका पाठोपाठ एक राष्ट्रीय हिरो येत होते. गांधीजी आले, गांधीजीनंतर भगतसिंग आले, राणी लक्ष्मीबाई आली. हा तसं एका पाठोपाठ एक असे सगळेजण येत होते. सचिन तेंडुलकर आला. सचिन तेंडुलकर नंतर रामदेव बाबा पण आले छोटेसे. हा आणि मस्तपैकी ते सगळ्यांच्या समोर बसले आणि अनुलोम विलोम करू लागले. सगळे हसायला लागले जोरात. रामदेव बाबांनी लाखो आणि लाखो लोकांच्या समोर एकदा त्यांच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नावाचा जय जयकार केलेले व्यक्ती आणि हे पवित्र नाव पूर्ण जगभर नेलेले व्यक्ती म्हणजे श्रील प्रभुपाद महाराज आहेत, हे एकमेव आहेत, हे रामदेव बाबा बोलले. हा मी बोललेलो वेगळं आहे, खरं तर रामदेव बाबा बोलले म्हटल्यानंतर हा खरं आहे अगदी खरं आहे, बघा नक्की आहे म्हणून पुष्टी रेफरन्स देतोय. तर हे महत्वाचं आहे की प्रभुपादांनी आपल्या गुरूंना प्रसन्न करण्याकरता तिथं जाऊन ललकारलं मायेला आणि अवघ्या 11-12 वर्षामध्ये पूर्ण दुनियाभर हरिनाम पसरवलं, 108 मंदिरं उभा केली आणि त्यांचीच कृपा म्हणून आज आपण इथं आहोत. हा तर हे जाणणं महत्वाचं आहे की आध्यात्मिक जीवनाची प्रगती म्हणजे गुरूंना प्रसन्न करणं. बस गुरु प्रसन्न आपलं काम फत्ते. हा हे महत्वाचं आहे. ईश्वरपुरी ज्यांचा आविर्भाव दिवस आहे तिरोभाव दिवस आहे, क्षमा करा, येत्या मंगळवारी. ईश्वरपुरी आहेत तरी कोण? अहो ईश्वरपुरी म्हणजे माधवेंद्रपुरींचे शिष्य. माधवेंद्रपुरी कोण आहेत? माधवेंद्रपुरी या चैतन्य महाप्रभू रूपी कल्पवृक्षाचे एक महत्वाचा भाग. रेमुनाला किती जण गेलेत खीर चोर गोपीनाथचं दर्शन घ्यायला? हा, अनेक जण गेलेले आहेत. तर हे माधवेंद्रपुरी ते आहेत ज्यांच्यासाठी गोपीनाथजी म्हणजे श्रीकृष्णांनी खीर चोरली, खीर लपवून ठेवली, आणि म्हणून त्या गोपीनाथजींचं नाव झालं खीर चोर गोपीनाथ. हा, की जे गोपीनाथजी आपल्या भक्ताच्या आनंदाकरता खीर चोरून ठेवतात. तर हे माधवेंद्रपुरींचे अनेक शिष्य, त्यामधले दोन शिष्य म्हणजे एक ईश्वरपुरी आणि दुसरे रामचंद्रपुरी, हे दोघही एकाच गुरुशी शिष्य. जसं एका वडिलांना अनेक मुलं असतात आणि सगळेच मुलं ही गुणवान आणि वडिलांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ होतात असं नाही, तसंच ईश्वरपुरी हे अतिशय नम्र, प्रेमळ आणि गुरूंचे आदेश म्हणजे आपलं प्राण की धन हे समजणारे. मात्र रामचंद्रपुरी हे भले माधवेंद्रपुरींचे शिष्य, खरं ते मायावादाकडे झुकलेले. आपल्या गुरूंमध्ये ते दोष बघायचे, एवढंच नाही तर गुरूंना उपदेश करायचे. जर का एखाद्या शिष्याला आपल्या आध्यात्मिक जीवनाची होळी करायची असेल ना, तर त्यांनी ह्या दोन गोष्टी करणं, की गुरूंमध्ये दोष पाहणं आणि गुरूंना उपदेश करणं, बस. रामचंद्रपुरी हेच करायचे आणि नक्कीच त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची होळी झाली. कारण गुरु हे साक्षात भगवंत आहेत, ते भगवंतांचे शुद्ध प्रतिनिधी आहेत. हा, तर रामचंद्रपुरी हे आपल्या गुरूंना, माधवेंद्रपुरींना उपदेश करायचे, तुम्ही कुठं चुकता हे सांगायचे. गुरु हे कधी चुकत नाहीत. आपल्या भौतिक इंद्रियांनी आपण बरबटलेलो आहोत, आपल्या भौतिक इंद्रिय दूषित आहेत आणि या दूषित इंद्रियांनी आपण सगळीकडे दोषच बघतो आणि हीच वाईट सवय आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यानंतर सोडली नाही तर आपण भक्तांमध्ये आणि गुरूंमध्ये पण दोष पाहायला लागतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण सांगतात, साधू रेव महंतव, भगवान श्री कृष्ण सांगतात की माझा शिष्य जर का त्यांनी काही चुकीचं कार्य केलं जे चार नियमांच्या पण पलीकडे आहे की तोडणार असेल तरी देखील तो माझ्याकरता साधू आहे. हे महत्वाचं आहे. नक्कीच ह्याचा वेगळा अर्थ घेऊन आपण चुका करणं नाही की मी साधू आहे, मी चुका करत जाणार आणि भगवंत म्हणतायत की मी साधू आहे तुम्ही मला वाईट समजू नका, ही चुकीची बाजू. खरं एखाद्या प्रामाणिक शिष्याच्या हातून चुकून काही घडलं तर भगवंत कसे पाहतात त्याच्याकडं? भगवंत त्याच्याकडं साधू म्हणून पाहतात. मग आपण कसं पाहावं हे महत्वाचं आहे. तर ज्या वेळेला माधवेंद्रपुरी शरीर सोडत होते त्यावेळेला तिथं रामचंद्रपुरी आले आणि ते माधवेंद्रपुरींना सांगू लागले की तुम्ही असं काय मथुरा आणि कृष्ण कृष्ण म्हणताय? तुम्ही तर नारायणाचं स्मरण करा, ब्रह्मांचं स्मरण करा, तिथंच आपल्याला जायचं आहे. हे काय तुम्ही असे कुठले पण श्लोक म्हणताय जे मथुरा नगरीबद्दल बोलतायत? तर माधवेंद्रपुरी हे आपलं शरीर सोडत असताना अतिशय दिव्य श्लोकांचं गुणगान करत होते, स्मरण करत होते. आणि हे श्लोक कुठले होते? या श्लोकांचा भाव तो होता जो राधा राणीचा भाव आहे, विरहाचा भाव. ए आई नंद तनुजा किंकरम मथुरा नाथ, हा विरहाचा भाव जो राधा राणीचा श्री कृष्णांप्रती असलेला शुद्ध भाव आहे, त्या भावामध्ये माधवेंद्रपुरी कृष्णाचं मथुरानाथाचं स्मरण करत होते आणि ते ऐकून रामचंद्रपुरी म्हणायचे हे काय तुम्ही चाललंय, तुम्ही नारायणाचं स्मरण करा, ब्रह्मांचं स्मरण करा. हे ऐकून माधुरेंद्रपुरी चिडले आणि ते म्हणले तुझं सगळं ज्ञान नष्ट हो, तू नष्ट हो, तू इथनं निघून जा, तुझ्यासारखा मूर्ख व्यक्ती मी कोणी पाहिला नाहीये, तू निघून जा माझ्या नजरेसमोरून, नाहीतर माझं आध्यात्मिक जीवनाचं वाटोळं लागेल. मृत्यूच्या समयी मी आता भगवंताचं स्मरण करतोय, त्याऐवजी मी तुझं स्मरण केलं तर माझं आध्यात्मिक जीवन संपेल, तू इथनं निघून जा. आणि मग त्या ठिकाणी ईश्वरपुरी आले आणि या ईश्वरपुरींनी आपले गुरु माधवेंद्रपुरी यांची एक निष्ठेनं सेवा केली. शेवटच्या दिवसांमध्ये सगळी काही सेवा केली. माधवेंद्रपुरींचं मलमूत्र साफ करणं, त्यांच्या शरीराची काळजी घेणं, त्यांना ज्या काही वस्तू लागतील त्या देणं, दिवस रात्र त्यांनी माधवेंद्रपुरींची सेवा केली. आणि मग माधवेंद्रपुरी अतिशय प्रसन्न होऊन ईश्वरपुरींना आशीर्वाद दिला की भगवान श्री कृष्ण तुझ्यावरती प्रसन्न होत. माधवेंद्रपुरी यांनी शरीर सोडून भगवत धामात गेले आणि ईश्वरपुरी यांना काय मिळालं? आपल्या गुरूंची सेवा केल्याबद्दल, आपल्या गुरूंना प्रसन्न केल्याबद्दल ईश्वरपुरींना काय लाभलं? अहो, ईश्वरपुरींना त्यांच्या गुरूंचा सर्वात मोठा आशीर्वाद लाभला की भगवान श्री कृष्ण तुझ्यावरती प्रसन्न होत. आणि तो आशीर्वाद म्हणजे काय, त्याचं फलस्वरूप काय आलं की चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवान श्री कृष्ण आहेत, या चैतन्य महाप्रभूंनी ईश्वरपुरींना स्वतःचा गुरु म्हणून स्वीकार केला. पहा, साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण ज्यांना गुरुची आवश्यकता नाही, ते आपल्या सर्वांना शिकवण्याकरता गुरूंचा स्वीकार करतात, एक आदर्श घालून देण्याकरता गुरूंचा स्वीकार करतात. आणि या त्यांच्या लीलेमध्ये चैतन्य महाप्रभूंनी ईश्वरपुरींना गुरु म्हणून स्वीकारलं. कृष्णदास कविराज गोस्वामी खूप सुंदररित्या सांगतात की महाप्रभूंनी गुरु म्हणून ईश्वरपुरींना स्वीकारायच्या आधी ते नवद्वीप या ठिकाणी गेले आणि त्यांनी ईश्वरपुरींनी चैतन्य महाप्रभूंची अप्रत्यक्षरित्या सेवा केली आणि महाप्रभू खुश झाले त्यांच्यावरती. आणि मग महाप्रभूंनी ईश्वरपुरींना गुरु म्हणून स्वीकारलं. तर पहा की जो व्यक्ती आपल्या प्रमाणित गुरूंना प्राणधन समजून त्यांच्या सर्व आज्ञांचं पालन करतो आणि त्यांची सेवा करतो. गुरूंची सेवा ही दोन प्रकारे केली जाते किंवा गुरूंचा संघ हा दोन प्रकारे केला घेतला जातो. एक आहे वपू आणि दुसरा आहे वाणी. म्हणजे गुरूंच्या शरीराची काळजी घेणं किंवा गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांचा संघ घेणं, ज्याला वपू संघ म्हटलेला आहे. आणि दुसरा आहे वाणी. वाणी म्हणजे गुरूंनी सांगितलेल्या आदेशांचं पालन करणं. आणि गुरु कुठले महत्वाचे आदेश देतात किंवा गुरूंना आपण कुठले वचन देतो, चार नियमांचं पालन करीन आणि रोज प्रामाणिकपणे 16 माळा महामंत्राचा जप करेन. त्याचबरोबर गुरु आपल्या शिष्यांना प्रवचनातून आदेश देतात, ते आदेश आपल्याकरताच असतात. तर ह्या दोन प्रकारे आपण आपल्या गुरूंचा संग करू शकतो. एक आहे श्रवण करून, त्यांच्या कॅसेट्स ऐकून, त्यांचे प्रवचन ऐकून, आणि दुसरा आहे की त्यांच्या सानिध्यात राहून. तर पहा की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी त्यांच्या गुरूंना प्रसन्न केलं. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची डिक्शनरी म्हणजे गुरूंच्या चरणाची धुली, ते त्यांच्याकरता प्राणधन. श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरूंना प्रसन्न करण्याकरता मायेला ललकारलं न्यूयॉर्कमध्ये जाऊन आणि गुरूंच्या इच्छेचं पालन केलं सगळ्या जगाला हरिनाम देऊन. श्रील प्रभुपादांचे अनेक शिष्य आज त्यांना प्रसन्न करतायत त्यांच्या इच्छेचं पालन करून. ईश्वरपुरी, ईश्वरपुरींनी आपल्या गुरूंना प्रसन्न केलं त्यांची सेवा करून. चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवान श्री कृष्ण आहेत त्यांनी ईश्वरपुरींकडनं दीक्षा घेतली. आणि चैतन्य महाप्रभू काय म्हणतायत, चैतन्य महाप्रभू म्हणतायत प्रकाशानंद सरस्वती ठाकूर ज्यांचे 60,000 शिष्य होते, मायावादी शिष्य जे वाराणसीमध्ये मोठ्या सभेमध्ये बसले होते, चैतन्य महाप्रभूंचा आणि प्रकाशानंद सरस्वती यांचा वार्तालाप सुरू आहे. आणि प्रकाशानंद सरस्वती ठाकूर म्हणतायत, अरे चैतन्य गोसाय, तुम्ही संन्यासी आहात आणि इथं काय बसलाय, आणि तुम्ही असं वेड्यासारखं काय गल्ली गल्लीतनं हरे कृष्ण महामंत्र म्हणत फिरताय. भक्त जेव्हा कीर्तन करतात तेव्हा असंच लोक म्हणतात की वेड लागलं वाटतं ह्यांना, हात वर करून इकडे तिकडे फिरतायत, नाचतायत. महाप्रभूंना पण असं म्हणायचे, तुम्ही असं कृष्ण कृष्ण म्हणून काय करताय, अहो संन्यासी म्हणजे वेदांताचं पालन, संन्यासी म्हणजे वेदांचा अभ्यास, वेदांमध्ये चर्चा, हे संन्यासाचं लक्षण आहे. या आपण वेदांचा पाठ करूया. आणि असं म्हणून प्रकाशानंद सरस्वती यांनी चैतन्य महाप्रभूंना उचलून नेलं, आत आसनावरती बसवलं. अशा प्रकारे त्यांनी सेवा केली चैतन्य महाप्रभूंची. आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत महाप्रभू म्हटले की मी संन्यासी आहे, खरं ज्या वेळेला मी माझ्या गुरूंना भेटलो ना, माझे गुरु म्हणले तू एक नंबरचा मूर्ख आहेस, आणि मी म्हटलं हो मी एक नंबरचा मूर्ख आहे. मग मी माझ्या गुरूंना विचारलं मी काय करू, माझे गुरु म्हटले की हे बघ जार देख तहा कह कृष्ण उपदेश. माझे गुरु म्हटले की तू फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप कर, हरे कृष्ण महामंत्राचा जप करत फिर तू सगळ्यांना हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला लाव, आणि जपिते जपिते होईल पागल. आणि मी गुरूंचा आज्ञाचं पालन केलं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करू लागलो, आणि मी काय तर वेड्यासारखंच वागायला लागलो, म्हणजे दिव्य लक्षण प्रकट होऊ लागले. इतर दुनियेच्या दृष्टीने तो वेडेपणाच आहे, हा तर हे दिव्य लक्षण प्रकट होऊ लागले. महाप्रभू म्हणतायत की माझे गुरु म्हटले मी एक नंबरचा मूर्ख आहे, तू बाकीचं काही करू नकोस, हरे कृष्ण महामंत्राचा जप कर, कीर्तन कर आणि नृत्य कर, आणि मी तेवढंच करतोय. आणि प्रकाशानंद सरस्वती ठाकूर आणि त्यांचे 60,000 शिष्यांनी महाप्रभूंकडनं ज्या वेळेला हे ऐकलं त्यावेळेला प्रकाशानंद सरस्वती आणि त्यांचे 60,000 शिष्य जे कडक हे संन्यासी होते ते वैष्णव बनले. पहा महाप्रभू इथं हे देखील दाखवत आहेत की गुरूंनी मला सांगितलं मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे. गुरूंनी सांगितलं हरे कृष्ण महामंत्राचा जप कर, मी करतोय. गुरूंनी सांगितलं नृत्य कर, प्रचार कर, मी करतोय. बस माझ्या करता हेच प्राणधन आहे. त्यामुळं आपण हे जाणलं पाहिजे की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल आणि ती पण प्रगती सुपर फास्ट स्पीडनं करायची असेल. कोल्हापूर बेळगावला किती जण गेलेत गाडीनं? अनेक जण गेलेत. पूर्वी 4.5-4.5 तास लागायचे, आता बसनं गेलं तर 2.5-3 तासात जातो, गाडीनं गेलो तर 1.25 तासात जातो सुपर फास्ट स्पीडनं. तर आध्यात्मिक जीवनामध्ये पण सुपर फास्ट स्पीडनं प्रगती ज्याला करायची आहे त्याच्याकरता एकच साधी सोपी गोष्ट जी अर्जुनानी पालन केली आणि आपल्या प्रत्येक संप्रदायामधील आचार्यांनी पालन केली ती म्हणजे गुरूंच्या आदेशाला जीव की प्राण समजणं आणि त्या आदेशांचं पालन करणं. आणि ह्या आदेशांचं पालन केल्यानंतर वैष्णव खुश असतील तर गुरु खुश असतील, गुरु खुश आहेत तर भगवंत खुश आहेत. बस हेच आजच्या या प्रवचनाचा निष्कर्ष आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि गुरु आपल्याला हेच देण्याकरता सेवा देतात. एक छोटीशी गोष्ट 2 मिनिटांमध्ये. एकदा एक असाच एका मोठ्या व्यापाऱ्याचा मठ्ठ मुलगा असतो, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरच सांगतायत ही कथा. आणि या मठ मुलाला गणित शिकवण्याकरता त्या व्यापाराने एक गणित शिक्षक ठेवलेला असतो. गणित शिकवण्याकरता 5,000 रुपये महिन्याला आणि घरामध्ये राहून त्याचा सगळा खर्च भागण्याकरता 5,000 रुपये. 10,000 रुपये देऊन गणिताचा शिक्षक. हा आणि हा गणिताचा शिक्षक त्या मठ मुलाला, मोठ्या व्यापाऱ्याच्या मठ मुलाला गणित शिकवत असतो. सगळ्याच व्यापाऱ्यांची मुलं मठ असतात असं नाही बरं का. हा तर हे गणित शिकायला लागतो हा मुलगा. खरा मुलगा हा पाहतो की अरे माझ्या वडिलांनी ह्याला एवढे पैसे देऊन ठेवलंय आणि हाच मला गणित करायला लावतोय. अरे मग काय उपयोग. 10,000 रुपये देत आहेत 5,000 रुपये शिकवायला, 5,000 रुपये राहायला आणि ह्यांचं काम काय तर गणित करणं. खरं मला माझी शिकवणी घेतात म्हणजे मलाच हे गणित करायला लावतात. अरे नवलं आहे ना. म्हणजे पैसे माझे वडील देतात कशाला, वायात चाललेत माझ्या वडिलांचे पैसे. ह्या मुलाला काय हे कळत नाही. एके दिवशी हा मुलगा त्याच्या मित्राला सांगत असतो. गणिताचे शिक्षक दुसऱ्या खोलीत असतात आणि मित्र आणि हा मोठ्या मोठ्याने गप्पा मारत असतो. अरे म्हणतोय राम्या काय कळेना बघ मला. अरे माझ्या वडिलांनी 10,000 रुपये महिन्याला देत आहेत का, तर हा शिक्षक गणित करेल माझ्यासाठी म्हणून. खरं हा शिक्षक मलाच गणित करायला लावतोय आणि जिथं जिथं मी अडेल तिथं तिथं मला हा सांगतोय. मला फक्त तो सांगतोय कसं करायचं आणि पुढची 10-10, 12-12, 15-15 गणित माझ्याकडनं करवून घेतोय. म्हणजे पैसे वाया चाललेत ना माझ्या वडिलांचे. आध्यात्मिक जीवनामध्ये देखील असंच आहे. आपण आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यानंतर आपण म्हणतो की प्रभुपादांसाठी मी एवढं करतोय, माझ्या गुरु महाराजांसाठी मी एवढ्या सेवा करतोय, मी एवढा प्रचार करतोय, मी एवढं हे काही करतोय, मी एवढ्या सेवा करतोय, मी हे डिपार्टमेंट सांभाळतोय, मी एचओडी म्हणून आहे, मी मॅनेजमेंट कमिटीचा मेंबर आहे, मी माझ्या गुरूंसाठी आणि प्रभुपादांसाठी केवढं करतोय. लक्षात घ्या, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतायत की गुरु महाराजांना याची काही आवश्यकता नाही. गुरु महाराजांना याचं महत्व पण माहिती आहे, त्यांना सगळं माहिती आहे. ते त्या गणिताच्या शिक्षकासारखे आहेत आणि आपण त्या विद्यार्थ्यासारखे आहेत. गुरु महाराज आपल्याला सांगतायत आणि ते आपण केलं तर त्यामध्ये आपला फायदा आहे. आपण गुरु महाराजांसाठी सेवा करतोय आणि गुरु महाराजांना आपल्या सेवेची खूप आवश्यकता आहे. आपण प्रभुपादांसाठी सेवा करतोय आणि आपल्याला आणि प्रभुपादांना आपल्या सेवेची खूप आवश्यकता आहे. हे चुकीचं आहे. जर का ते आपण केलं तर त्यात आपलं कल्याण आहे, आपली आध्यात्मिक प्रगती आहे. हे महत्वाचं आहे. त्यामुळं गुरु महाराज आपल्याला अशा सेवा देतात किंवा सांगतात खरं त्या आपल्या फायद्याच्या असतात, आपल्या कल्याणाच्या असतात. आणि हे जर का आपण पालन केलं तर गुरु महाराज प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न झाल्यानंतर आपलं आध्यात्मिक जीवन कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर 80 च्या स्पीडनं. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की, उपस्थित भक्त वृंद की.